रोमकरस पत्र याचा पहिला अध्याय प्रेषित होण्यास बोलवलेला येशू ख्रिस्ताचा दास देवाच्या सुवार्थेसाठी वेगळा केलेला पौल याचकडून देवाने सुवार्थेविषयी आपल्या संदेशाद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते। ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला व पवित्रेच्या आत्म्याच्या दृष्टीप्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला। तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे। त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, यासाठी की सर्व राष्ट्रात त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे। त्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलवलेले आहात। रोममधील तुम्हा सर्वास देवाच्या प्रियास पवित्रजन होण्यास बोलवलेल्यास देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती मिळत राहो। मी तुमच्यातल्या सर्वासाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे। मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्थेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे तो देव माझा साक्षी आहे की मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो आणि अशी विनवणी करतो की आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा, कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादाने द्यावी यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे। म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या विश्वासाने मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे। बंधूनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले तसे तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले याविषयी तुम्ही अज्ञान असावे अशी माझी इच्छा नाही। मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यांचा देणेकरी आहे, म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे, कारण मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे, प्रथम यहुद्याला आणि ग्रीकालाही, कारण तिच्याद्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते, कारण असा शास्त्रलेख आहे की नीतिमान विश्वासाने जगेल। वास्तविक जी माणसे अभक्ती सत्य दाबतात अशा लोकांच्या अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे। कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टीवरून त्याचे सर्व काळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही, कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत, पण ते स्वतःच्या कल्पनात विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले। स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशिवंत मनुष्य तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली, म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवाने देखील त्यांना त्यांच्या अंतकरणातील वासनाद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले। त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली। तो निर्माणकर्ता तर युगानयुग धन्यवादित देव आहे, आमेन। या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले, कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनात एकमेकाविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषाशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याटाई भोगले आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले। ते सर्व प्रकारच्या अनितीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्टभाव यांनी पूर्ण भरलेले कानगोष्टी करणारे, निंदक, देवदृष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई वडिलांचा अवमान करणारे, निर्बुद्ध वचनभ करणारे, दयाहीन व निर्दय झाले आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात। एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणाऱ्यांना ते संमतीही देतात।